नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी राजश्री पोहेकर आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. जागतिक नवोपक्रमांसाठी ब्रिक्स देश हे प्रमुख केंद्र म्हणून उदयास येत असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. 18व्या ब्रिक्स शिखर परिषदेला आजपासून प्रारंभ. ग्राहक हिताकडे दुर्लक्ष न करता तंत्रज्ञानाचा अवलंब करावा. ग्लोबल फिनटेक फेस्टच्या समारोप सत्रात केंद्रीय अर्थमंत्र्यांचं आवाहन. युनायटेड फोरम ऑफ बँक युनियनच्या वतीने विविध मागण्यांसाठी संप, तीव्र आंदोलनाचा इशारा. नागपूर रायपूर राष्ट्रीय महामार्गावर काल रस्ता अपघातात 9 जणांचा मृत्यू. आणि कुणबी जात प्रमाणपत्रासाठीच्या विशेष शिबिरांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. आता सविस्तर बातम्या. जागतिक नवोपक्रम आणि उपाययोजनांसाठी ब्रिक्स देश हे प्रमुख केंद्र म्हणून उदयास येत असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. नवी दिल्लीत भारत मंडपम इथं ब्रिक्स बिझनेस फोरमच्या नेतृत्व सत्राला ते काल संबोधित करत होते. सध्या जगाच्या लोकसंख्येपैकी 50% असलेल्या ब्रिक्स देशांचा जागतिक जीडीपीमध्ये 40% आणि जागतिक व्यापारामध्ये 25%हून अधिक वाटा असल्याचं मोदी यांनी नमूद केलं. जागतिक जीडीपीमध्ये साधारणपणे 2.5 पटीने वाढ झाली असताना ब्रिक्स देशांच्या एकत्रित जीडीपीमध्ये मात्र जवळपास 4.5 पटीने वाढ झाल्याचं पंतप्रधान मोदी यांनी सांगितलं. ते म्हणाले,
आज ब्रिक्स के देश विश्व की 50% पॉप्युलेशन, 40% जीडीपी और 25% से अधिक ट्रेड को रिप्रेजेंट करते हैं. इन वर्षों में जहां ग्लोबल जीडीपी करीब 2.5 गुना हुई है, वहीं ब्रिक्स देशों की कंबाइंड जीडीपी करीब 4.5 गुना हुई है. यानी ब्रिक्स की इकोनॉमिक स्ट्रेंथ दुनिया की तुलना में करीब 2 गुनी रफ्तार से बढ़ी है.
दरम्यान 18व्या ब्रिक्स शिखर परिषदेला आजपासून प्रारंभ होत आहे. भारत मंडपम इथं आयोजित होणाऱ्या या 2 दिवसीय शिखर परिषदेत 11 प्रमुख विकसनशील आणि उदयोन्मुख अर्थव्यवस्था एकत्र येणार आहेत. या परिषदेत विविध विषयांवर सकारात्मक आणि फलदायी चर्चा होईल. जागतिक कल्याण हाच या परिषदेचा मुख्य उद्देश असल्याचं पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं आहे. सुरक्षा आणि ग्राहक हिताकडे दुर्लक्ष न करता नवनवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याचं आवाहन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलं आहे. काल मुंबईत ग्लोबल फिनटेक फेस्टच्या समारोप सत्रात त्या बोलत होत्या. एआय अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता ही दुधारी तलवार असल्याने तंत्रज्ञानाच्या प्रगतीचा वेग कमी न करताना सुरक्षेची काळजी घेण्याचं आवाहनही सीतारामन यांनी यावेळी केलं. बँकर्स बुक्स एव्हिडन्स ऍक्ट 2026 येत्या 1 ऑक्टोबरपासून अंमलात येणार आहे. राष्ट्रपतींनी 13 ऑगस्ट रोजी या कायद्याला मंजुरी दिली होती. हा नवीन कायदा 1891च्या बँकर्स बुक्स एव्हिडन्स ऍक्टची जागा घेईल. या कायद्याअंतर्गत बँकेच्या नोंदींचा कोणताही इलेक्ट्रॉनिक किंवा डिजिटल रेकॉर्ड पुरावा म्हणून ग्राह्य आणि कायदेशीररित्या अंमलबजावणी योग्य असेल. युनायटेड फोरम ऑफ बँक युनियनच्या वतीने बँक कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी काल आंदोलन केलं. छत्रपती संभाजीनगर इथं अनेक कर्मचारी या संपात सहभागी झाले. नांदेड जिल्ह्यातील विविध बँकातील 400 अधिक अधिकारी कर्मचाऱ्यांनीही काल सहभाग नोंदवला. बीड जिल्ह्यात सर्व तालुक्यातील सार्वजनिक बँकांचे 200 अधिक अधिकारी कर्मचारी आजच्या संपात सहभागी झाले. मागण्या मान्य न झाल्यास 28 ते 30 सप्टेंबर दरम्यान 3 दिवसांचा संप आणि 26 ऑक्टोबरपासून बेमुदत संपाचा इशारा संघटनांनी दिला आहे.
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
आगामी विश्व मराठी साहित्य संमेलन लंडनमध्ये आयोजित करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. लंडन इथं महाराष्ट्र मंडळाने शिंदे यांचा ग्लोबल प्राईड ऑफ महाराष्ट्र पुरस्कार देऊन सन्मान केला, त्यावेळी शिंदे बोलत होते. महाराष्ट्राच्या सामाजिक आणि आर्थिक प्रगतीसाठी दिलेल्या योगदानाबद्दल उपमुख्यमंत्री शिंदे यांचा हा गौरव करण्यात आला. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांमध्ये कथित पेपरफुटी आणि इतर मागण्यांसाठी छत्रपती संभाजीनगर इथं विद्यार्थी कृती समितीच्या वतीनं काल आक्रोश मोर्चा काढण्यात आला. परीक्षेत पारदर्शकता आणावी, पेपरफुटीला जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, विद्यार्थ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करू नये यासह इतर मागण्या मोर्चेकरांनी मांडल्या. नागपूर रायपूर राष्ट्रीय महामार्गावर काल रस्ता अपघातात 9 जणांचा मृत्यू झाला तर 9 जण गंभीर जखमी झाले. भंडारा जिल्ह्यात पिंपळगाव सडक परिसरात काल पहाटे पिकअप व्हॅन आणि ट्रकची धडक झाली. अपघातग्रस्त सर्व प्रवासी छत्तीसगडमधून धार्मिक कार्यासाठी नागपूरकडे येत होते. मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी काल अंतरवाली सराटी इथं मराठा समाज बांधवांची बैठक बोलावली आहे. या बैठकीनंतर आंदोलनाची पुढील दिशा तसंच मुंबई मोर्चाबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. मराठा समाज बांधवांनी अंतरवाली इथं येण्यास सुरुवात केली आहे. जरांगे यांच्या उपोषणस्थळी विद्यार्थी आंदोलनाचे नेते तथा काँक्रोच जनता पक्षाचे संस्थापक अभिजित दिपके यांनी काल भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. दरम्यान जरांगे यांच्या उपोषणाच्या समर्थनार्थ काल कुंभार पिंपळगाव ग्रामस्थांनी घनसावंगी अंबड मार्गावर रास्ता रोको आंदोलन केलं. लातूर जिल्ह्यात निलंगा तालुक्यातल्या निटूर इथं काल सकल मराठा समाजाच्या वतीने लातूर जहिराबाद महामार्गावर टायर जाळून रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. त्यामुळे या महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. लातूर बार्शी महामार्गावर साखरापाटी इथंही रस्ता रोको आंदोलन करण्यात आलं. कुणबी कुणबी मराठा आणि मराठा कुणबी जात प्रमाणपत्र वितरणासाठी छत्रपती संभाजीनगरात झालेल्या 28 विशेष शिबिरात 1389 अर्ज प्राप्त झाले. जालना जिल्ह्यात मंडळ स्तरावर घेण्यात आलेल्या आतापर्यंतच्या 12 विशेष शिबिरांमध्ये 126 अर्ज, बीड जिल्ह्यात 18 शिबिरातून 98 अर्ज तर लातूर जिल्ह्यात 21 विशेष शिबिरांमध्ये 142 अर्ज दाखल झाले. या सर्व प्रकरणांवर वंशावळ समितीच्या बैठकीत निर्णय घेण्यात येणार असून त्यानंतर तातडीने पुढील कार्यवाही करून अर्ज निकाली काढण्यात येतील अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांकडून देण्यात आली. नांदेड जिल्ह्यात कुणबी कुणबी मराठा मराठा कुणबी जात प्रमाणपत्र मिळवण्याची प्रक्रिया अधिक सुलभ करण्यासाठी 10 सप्टेंबरपासून 17 सप्टेंबरपर्यंत प्रत्येक महसूल मंडळ स्तरावर विशेष शिबिरांचं आयोजन करण्यात आलं आहे. नागरिकांनी या शिबिरांचा लाभ घ्यावा असं आवाहन नांदेड जिल्हा प्रशासनानं केलं आहे. छत्रपती संभाजीनगर इथल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या जिल्हा युवक महोत्सवाचं काल इतर मागास आणि बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. या जिल्हा युवक महोत्सवात 1518 युवक कलावंत सहभागी झाले आहेत. अंबाजोगाई इथल्या यशवंतराव चव्हाण स्मृती समितीचा भगवान रावजी लोमटे स्मृती राज्य पुरस्कार यावर्षी ज्येष्ठ कवी प्राचार्य डॉ विठ्ठल वाघ यांना घोषित करण्यात आला आहे. समितीचे सचिव दगडू लोमटे यांनी ही माहिती दिली. स्मृतीचिन्ह सन्मानपत्र 25,000 रुपये असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. येत्या 20 सप्टेंबरला अंबाजोगाई इथं हा पुरस्कार समारंभपूर्वक प्रदान केला जाणार आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत काल कर्जमाफी योजनेची तिसरी यादी जाहीर करण्यात आली. या योजनेअंतर्गत सर्व बँकांनी जिल्ह्यातील 1,09,701 शेतकऱ्यांची माहिती संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली. जिल्ह्यातील 1,105 गावातील 19,243 शेतकऱ्यांचा या तिसऱ्या यादीत समावेश आहे. राज्यात पावसाअभावी निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी 180 तालुक्यांमध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती जाहीर केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी टोकाचं पाऊल उचलू नये असं आवाहन सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी केलं आहे. ते काल लातूर जिल्ह्यातल्या अहमदपूरमधल्या लांजी परिसरातील पाहणीनंतर बोलत होते. राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभं आहे अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. नांदेडमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने नांदेडमधील प्रलंबित प्रकल्पासंदर्भात काल धरणे आंदोलन करण्यात आलं. खासदार संजय राऊत आणि आमदार अंबादास दानवे यांनी या आंदोलनाचं नेतृत्व केलं. विविध मागण्यांचं निवेदन यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं. परभणी जिल्ह्यात मेरा रेशम मेरा अभिमानचा दुसरा टप्पा राबवण्यात येत आहे. याअंतर्गत जिल्ह्यातल्या टाकळी कुंभकर्ण शेवडी आणि फत्तू नाईक तांडा इथं रेशीम उत्पादक शेतकऱ्यांसाठी तंत्रज्ञान प्रात्यक्षिक घेण्यात आलं. संशोधन विस्तार केंद्राचे संयुक्त संचालक ए एल जाधव यांनी यावेळी शेतकऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन केलं. हिंगोली जिल्ह्यातील आखाडा बाळापूर इथं काल आंतरमहाविद्यालयीन ड झोन कबड्डी स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेत वसमतच्या बहिर्जी स्मारक महाविद्यालयाच्या संघाने प्रथम क्रमांक तर परभणीच्या शिवाजी महाविद्यालयाच्या संघाने उपविजेतेपद पटकावलं. मुलींच्या गटात पाथरीच्या स्वर्गीय अनंत महाविद्यालयाचा संघ विजेता ठरला तर परभणीच्या कमलताई जामकर महिला महाविद्यालयाच्या संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. जागतिक नवोपक्रमांसाठी ब्रिक्स देश हे प्रमुख केंद्र म्हणून उदयास येत असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. 18व्या ब्रिक्स शिखर परिषदेला आजपासून प्रारंभ. आणि कुणबी जात प्रमाणपत्रासाठीच्या विशेष शिबिरांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं.